सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये जरा आता आपल्याला आपल्या शहरातल्या ट्रॅफिकच्या समस्येबद्दल बोलायचं आहे बरं का. परवाच्याला आपण अशा काही एरियाजबद्दल बोलत होतो, परवाच्याला अगदी नाही, 4 दिवसांची सुट्टी जेव्हा आपली चालू होती त्या सुट्टीतला दुसरा दिवस, हां बरोबर होता तो शुक्रवार. बरोबर लक्षात राहा, गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार जाम धमाल असो. त्या दिवशी सुद्धा आपण अशा काही सर्कल्सबद्दल बोलत होतो, अशा काही एरियाजबद्दल बोलत होतो जिथे वाहतुकीची कोंडी आपल्याला पाहायला मिळते. मग त्यामध्ये रविवार कारंजा, त्यानंतर आपल्या उड्डाण पुलाचा तो बोगदा जो आत्ता रिसेंटली ओपन झालेला इंदिरानगरकडे जाण्यासाठी तो बोगदा, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल ठिकाणांबद्दल बोलणं झालं. सोबतच चांडक सर्कल, त्यानंतर कॉलेज रोड, गंगापूर रोड नेहमीची ठिकाणं, त्यांबद्दलही बोलणं झालं. पण अशी काही स्पेसिफिक ठिकाणं आहेत आपल्या शहरामधली जी आत्ता मला 2 दिवसांपूर्वीपासून ह्या अनुभव जरा जास्त यायला सुरुवात झालेली आहे, त्या एरियाजमध्ये ना एका स्पेसिफिक टायमिंगवर आपल्याला वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळते. आणि वाहतुकीची कोंडी होण्याचं कारण आपण असतो, आपला वाईट ड्रायव्हिंग सेन्स हे एकमेव कारण असतं. तिथे गर्दी असते म्हणून वगैरे नाही. आता तुम्ही म्हणाल मॉलच्या इथे गर्दी असते त्यामुळे स्पेसिफिक टायमिंगला होतं, असं काही नाही. सकाळीसुद्धा ट्रॅफिकची कोंडी मी पाहिलेली आहे. अनबिलिव्हेबल काही गोष्टी तुम्हाला थोडंच वयात ऐकवतो. तुम्ही पण जर या गोष्टी ऐकल्या असतील, अनुभवल्या असतील तर जरा शेअर करा. येत्या काही दिवसांमध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला करायची आहे. जस्ट स्टे ट्यून्ड, रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वनमध्ये, बजाते राहू.